ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्चमे वीरुधश्चम ओषधयश्चमे कृष्टपच्चमचमे कृष्टपच्चमचमे ग्राम्याश्चमे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्चमे भूतं च मे भूतिश्चमे वसु च मे वसतिश्चमे कर्म च मे शक्तिश्चमे षष्टम एमश्चम इतिश्चमे गतिश्चमे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे उषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम चम इन्द्रश्च मे द्यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून द्यावं। पुरुषवर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं, भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन पुढे सरकावं आणि स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने जास्तीत जास्त आपण सरकून घ्यावं। आपापले मोबाईल फोन्स आपण सायलेंट मोडवर अथवा बंद करून ठेवावेत। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आज आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट मधील ध्यान मंदिरासमोरील ब्लॉक सद्भक्त आत्माराम प्रभू यांनी विकत घेतला। आपल्या केंद्रातील साधकांनाच ती जागा घ्यावी ही स्वामीजींची इच्छा प्रभूंनी राखली। त्यांनी स्वामींच्या सांगण्यानुसार सर्व रकमेची जुळवाजुळव करायला सुरुवात केली। काही रक्कम त्यांच्या एनआरई खात्यात जमा होती तर काही रक्कम ते रोख स्वरूपात घेऊन आले होते। मला वाटतं अल्जेरियाची अल्जेरिया दिनार अशी ती करन्सी होती। बिल्डरला देण्यासाठी त्यांना ती भारतीय रुपयांमध्ये रुपांतरित करण्याची आवश्यकता होती। स्वामीजींनी केंद्रात विचारलं की प्रभूची फॉरेन करन्सी कोणाला हवी आहे का, त्याला ती विकून भारतीय रुपये हवे आहेत। आता केंद्रात कोणाला ते दिनार हवे असणार, परंतु स्वामीजींनी सर्वांना उद्देशून हा प्रश्न केला। मौजेची बाब म्हणजे त्याच सुमारास पंकज आणि मी नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत होतो। 1985 तो सुमार। भारताची संरक्षित अर्थव्यवस्था अद्यापही सक्षमपणे कार्यरत होती। बजाज कंपनीची स्कूटर मिळवण्यासाठी साधारणपणे 12-13 वर्ष नाव नोंदवून थांबावं लागत असे। किंवा ऑन मनी देऊन ती विकत घ्यावी लागत असते. बजाजचीच चेतक नावाची एक स्कूटर फक्त निर्यातीसाठी किंवा एक्सपोर्टसाठी म्हणून होती. एखाद्या भारतीय व्यक्तीला ती हवी असल्यास तिच्या किमतीच्या 60-70% रक्कम फॉरेन करन्सीमध्ये द्यावी लागे. परंतु तसं केलं तर मात्र केवळ एक महिन्यात बजाज चेतक स्कूटर मिळत असे. माझ्या आठवणीनुसार त्या स्कूटरची किंमत त्यावेळेस 9,500 रुपये होती आणि त्यापैकी 6,000 रुपयांची फॉरेन करन्सी द्यावी लागत होती. बजाज कंपनीची एवढीच कृपा भारतीय नागरिकांवर होती की भारत आणि नेपाळ सोडून कोणत्याही देशाचं चलन त्यांना मान्य होतं. आम्ही दोघांनी याबद्दलची सर्व चौकशी करून घेतली. 9,500 रुपयांची स्कूटर म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती. 3-4 वर्षांच्या आमच्या नोकरीतून बचत करून करून आधीची जुनी स्कूटर विकून आम्ही पैसे उभे केले. स्वामीजींकडे जाऊन त्यांना ह्या सर्व उठाठेवीची कल्पना दिली. डॉक्टर प्रभू हा मोठा माणूस आणि फॉरेन करन्सी विकत घेण्याबद्दल त्यांना थेट विचारावं इतका आमचा परिचयही त्यावेळी त्यांच्याशी नव्हता. स्वामीजींना सांगितल्यावर स्वामीजी म्हणाले, नक्की आहेत ना तुमच्याकडे 6,000 रुपये रोख? आम्ही हो अशी खात्री दिल्यावर त्यांनी प्रभूला हे सांगितलं. आम्हाला तिघांना एकत्र बोलवून ते प्रभूला म्हणाले, अरे ही आपल्या केंद्रात नित्य येणारी मुलं आहेत, त्यांनी स्कूटर खरेदीसाठी त्यांना स्कूटर खरेदीसाठी तुझे दिनार का काय हवे आहेत? प्रभू म्हणाला, होय स्वामीजी, तुम्ही म्हणत असाल तर त्यांना मी ही करन्सी विकायला तयार आहे. स्वामीजी आम्हाला उद्देशून म्हणाले, ऐकलत का रे मुलांनो, तुम्ही 6,000 रुपये त्याला देऊन तेवढी त्याची करन्सी त्याच्याकडून घ्या. मग म्हणाले, चला प्रभूला नाहीतरी हे विकण्याचा व्यापच होत होता, तुम्ही घेतल्यामुळे त्याचं काम सोपं झालं. त्या काळात डॉलरला जसं व्यापारी मूल्य होतं तसं अन्य चलनांना नव्हतं, त्यातून अल्जेरियन दिनार तर अजूनच कठीण आणि विकले तर त्यांचं अपेक्षित मूल्य मिळणं अशक्यच, 10-15% कमी रक्कम मिळत असे. स्वामीजींनी त्याची आणि आम्हा दोघांची समस्या सोडवून दिली. आम्ही त्यानंतर ताबडतोब व्यवहार पूर्ण केला. प्रभूंना माया अपार्टमेंटच्या फ्लॅटसाठी कमी पडणारी रक्कमही वेळेत पूर्ण होऊन तो फ्लॅट रितसरपणे त्याच्या ताब्यात सुद्धा आला. 3-4 आठवड्यात आमच्या बजाज चेतक स्कूटर्स मिळाल्या. आम्ही दोघं फारच आनंदित झालो. स्वामीजींच्या विश्वासावर असे व्यवहार निर्धास्तपणे चालत. स्वामीजींच्या व्यवहाराला अत्यंत चोख राहण्याच्या स्वभावामुळे प्रत्येक जण काळजीपूर्वक व्यवहार पार पाडत असे. या प्रसंगानंतर सद्भक्त डॉक्टर प्रभू आणि आम्हा मुलांचा खूप जवळून परिचय झाला. स्वामीजींच्या चरणांवर असलेला त्यांचा निर्विवाद भाव, त्यांचा मोकळा आणि विनोदी स्वभाव यामुळे आमच्यात घनिष्ठ बंधुभाव निर्माण झाला. माया अपार्टमेंटच्या ध्यान मंदिरात केंद्र नियमितपणे सुरू झाली. स्वामीजी आणि सरलाताई हे दोघेही 70च्या जवळ पोचले होते. भागेश्वर निवास ते माया अपार्टमेंट हे अंतर चालत जाण्यास सुमारे 5-7 मिनिटं लागत असली तरी भागेश्वर निवासच्या 15-20 पायऱ्या आणि माया अपार्टमेंटच्या 25-30 पायऱ्या यांची दिवसातून 2-3 चढउतार तर निश्चित होईल. त्यावेळी स्वामीजींचे एकंदरीत कार्यक्रम काय होते? रविवारी सकाळी 6 ते 7:30 बागेश्वर निवासमध्ये ध्यान आणि त्यानंतरचं ज्ञानेश्वरी वाचन. आम्ही 6-7 मुलं ओढीनी त्या ध्यानासाठी जात असू, कधी कधी अजून एखाद दुसरे साधक असत. मला आठवतं त्यानुसार अजूनही आपल्या केंद्रात आणि शिबिरात उत्साहानं सहभागी होणारे कोटणीस काका ते सुद्धा तिथे ध्यानाला अधूनमधून दिसत असत. रविवारी सकाळी 10:30 ते 12 सत्यसाई निलयम इथं सत्संग आणि त्यामध्येच एक छोटं निरूपण सुद्धा होईल. चांगदेव 65 वर्षी सर्व प्रवचनं ह्याच सत्संगाच्या दरम्यान झाली. रविवारी सायंकाळी 4:30 ते 6 आमचं एकत्रित युवा केंद्र असे. प्रसंगोपात स्वामीजीही त्या केंद्राला येत असत. त्या केंद्रात प्रार्थना, दासबोध निरूपण, नित्यपाठ, ज्ञानेश्वरी ज्ञान किरणेचं वाचन, नाम ध्यान, आरत्या असे सर्व कार्यक्रम होत. रविवारी रात्री 9 ते 10 भागेश्वर निवासमध्ये स्वामीजी 10-15 मिनिटं निरूपण करीत. मग आदिनाथ सिद्ध, आदिगुरु थोर आणि नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात या त्यांच्या 2 अत्यंत आवडीच्या प्रार्थना होऊन आम्ही सर्वजण ध्यानाला बसत असू. ध्यान झाल्यानंतर आरत्या होत आणि त्यानंतर स्वामीजी नाम सांगत, ओम रामकृष्ण हरी आणि त्यानंतर जास्त श्रीराम जयराम जय जयराम ही नामं ते सांगत. निरूपणांमध्ये सुरुवातीला नारदीय भक्तिसूत्रांवर ते बोलले आणि त्यानंतर हरिपाठ किंवा स्वरूपानंदांची संजीवनी गाथा यामधील अभंगांवर सुद्धा त्यांनी निरूपण केली. सोमवारी सायंकाळी 5:30 ते 6 दासबोध निरूपणाचा कार्यक्रम असे. सत्यसाई निलयममध्ये हे प्रवचन होईल. मंगळवारी 12:30 ते 1:30 माया अपार्टमेंट, बुधवार 12:30 ते 1:30 माया अपार्टमेंट मधलं ध्यान आणि रात्री 9:15 ते 10 ज्ञानेश्वरी प्रवचन सत्यसाई निलयम मध्ये होईल. गुरुवारी पळणीटकरांकडे सकाळी स्वामीजी एक सत्संग घेत. त्यावेळेस गुरुवारी सुट्टी ही बहुतेक सगळ्या औद्योगिक भागांमध्ये असे म्हणून स्वामीजींनी गुरुवारी पळणीटकरांकडे तो एक सत्संग काही वर्ष चालू ठेवला. त्याची वेळ 10:30 ते 11 असे. सायंकाळी मायाचं नेहमीप्रमाणे केंद्र होईल. शुक्रवारी 2:00 आणि 12:00 मायाचं केंद्र आणि रात्री सत्यसाई निलयम 9:15 ते 10 ज्ञानेश्वरी निरूपण. शनिवार 2:00 संध्याकाळ माया अपार्टमेंटचं केंद्र. असे भरगच्च कार्यक्रम नित्य नेमानी होत असत. त्या व्यतिरिक्त मंगळवारी कधीकधी स्वामीजी पाद्यपूजेसाठी जात. रामचंद्रांबरोबर वानरसेना जशी असावी तसे आम्ही मुलं मुली त्यांच्यासोबत जात असू. पाद्यपूजेला ज्या घरी जात तेथील सर्व वातावरण अक्षरशः उजळून निघत असे. स्वामीजी आणि सरलाताई यांचं पूजन करणारे साधक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जात. लक्ष्मी नारायणाचा जोरा यापेक्षा वेगळा भासणं शक्य नाही असं खात्रीनी सर्वांना वाटे. तेथील स्वामीजींचं सहज वर्तन, घरातल्या मंडळींशी अत्यंत सलगीनं आणि आत्मीयतेनं केलेलं संभाषण, पूजेनंतर त्यांनी केलेलं प्रबोधन हे सर्व अंतःकरणावर सखोल संस्कार उमटवत असत. आज हे सर्व आठवताना खूप समाधान वाटतं की अशा स्वर्गीय जोडीबरोबर आपण कुठलीही पात्रता नसताना जात होतो. त्याच वेळेस थोडीशी खंतही वाटते की आपण म्हणावं तितके जागृत नव्हतो आणि म्हणूनच किंचित भय सुद्धा वाटतं की पात्रता नसताना लाभलेला भाग्याचा अहंकार तर नाही ना आपल्याला पछाडणार.
संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तेथे मी राहीन होऊनी याचक तेथे मी राहीन होऊनी याचक घालतील भीका तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी वसे भांडवाल संतांची या गावी वसे भांडवाल अवघा विठ्ठल धन वित्त अवघा विठ्ठल धन वित्त धन वित्त संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान करीति कीर्तन सर्व काळ करीति कीर्तन सर्व काळ सर्व काळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे तेथे आणिक नाही परी तुका म्हणे तेथे आणिक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा झालो त्यांचा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ
गोविंद रे गोपाळ
गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा, छंद तुझा जडला घन निळा, छंद तुझा जडला घन निळा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा। जग जेथी हा बनुनी गुराखी, जग जेथी हा बनुनी गुराखी, पाठी वरती घोंगडी काठी, पाठी वरती घोंगडी काठी, यमुना तीराला नेतो कपिला, असा हा हरी सावळा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा। व्याकुळांतर राही निरंतर, व्याकुळांतर राही निरंतर, नयनींचे निर झरते झर झर, नयनींचे निर झरते झर झर, दर्शन दे रे आता मजला, दर्शन दे रे आता मजला, तुझा दासा नंदलाला, तुझा दासा नंदलाला, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा। छंद तुझा जडला घन निळा, छंद तुझा जडला घन निळा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा।
हरी 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 हरी। व्याकुळ अंतर राही निरंतर, नयनींचे निर झरते झर झर, मला असं वाटतं की आपण काय करू मेधा, मंडळी येतील ना थोडी माग बायकांना बसवून घे, अगदी जर पुरुषांना जागा कमी पडली तरच हे करू। आता जे येतील ना त्यांना तिथं माग थोडं आपण बसवून घेऊ, पुरुषांच्या माग एक रांग आपण करू, जे या पहिल्या रांगेच्या माग रामकृष्ण म्हणत असत की दोन पैसे हरवले म्हणून घागरभर पाणी ढाळणारे लोक आहेत, पण अजून त्याची भेट झाली नाही, म्हणून डोळे पाणावले अशा व्यक्ती फार दुर्मिळ फार कठीण। मला असं वाटतं की आपल्या केंद्रामध्ये अशा प्रकारची भावूक आणि ज्यांना खरंच त्याचं दर्शन व्हावं, त्याचं सुख आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता तळमळणारी मंडळी आहेत. हा अभंग चालू असताना कित्येकांचे डोळे असे झरझर झरत होते असं मी पाहिलं. तेव्हा असं वाटतं की मोठं भाग्य आपण अशा मंडळींच्या संगतीमध्ये आलो. सद्गुरु शिष्याच्या सुख दुःख बरी वाईट कर्मे ह्याचा किती खोलीपर्यंत विचार करतात, म्हणजे ते अंतरंगातून त्यात किती इन्व्हॉल्व्ह होतात. सद्गुरूंना शिष्य पूर्णच कळतो, पण शिष्याला सद्गुरूंचे अंतरंग कळत नाही म्हणून विचारतो आहे. त्यांचे प्रेम दया क्षमा हे मात्र निश्चित कळते. मला असं वाटतं की हा प्रश्न मी घेतला होता की काय, आपला आत्मा हा सर्वांतरयामी आहे अशा प्रकारचा ध्यानामध्ये बोध आणि चिंतनाने देखील तशाच व्यापक बोधामध्ये जो रमतो तो हळूहळू योगी होतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. योग्याची लक्षणं सांगताना 6व्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी त्यांनी अशा प्रकारचं वर्णन केलं, जो सर्वांच्या अंतर्यामी आपण आहोत असं पाहतो आणि आपल्या अंतर्यामी सर्व विश्व भरून राहिलेलं आहे असं पाहतो. आपण म्हणजे स्वरूपतः आपण देह नव्हे, अचिंत्य निर्गुण अव्यक्त वस्तू आहोत. आपण शुद्ध अस्तित्व मात्र जाणीव रूप जन्म मरण रहित नित्य असा त्याचा बोध असतो आणि असे आपण सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेले आहोत अशा प्रकारचा त्याचा चिंतन विषय असतो आणि त्या चिंतनानी ते तसा प्रातिभ अनुभव घेतात. तसंच कधी कधी विश्वच नाहीये, विश्व या नावाचा पदार्थ नसून सर्व माझ्यामध्येच नाहीस झालेलं आहे आपल्यामध्येच सर्व विश्व सामावलेलं आहे अशीही त्यांची दृष्टी असते. असं असल्यामुळं त्यांचं या सर्व विश्वाशी अद्वैत असं निर्माण होत. एकच आपण आहोत दोन्ही प्रकारच्या विचारांनी, जसे आपणच सर्व ठिकाणी आहोत तसे सर्व आपल्या ठिकाणी आहेत असा भाव निर्माण होतो. असा भाव निर्माण झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कळवळा प्रवेश करतो असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः असं 6व्या अध्यायात भगवंत म्हणतात. जशी आपली सुख दुःख तशी दुसऱ्याची सुख दुःख, अशा पद्धतीने तो परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जसा अव्यय बोधाने राहतो, समत्वाच्या बोधाने राहतो, तसं सुख दुःखाच्या बाबतीत देखील तो समबोधाने राहतो. त्याला एक देह असतो, त्या देहाला त्याला स्वतःला सुख दुःख समजत असतात, त्यामुळे त्या देहाचं जे सुख तर ते इतरांच्याही देहाचं सुख हे त्याला कळत असत. जेव्हा तो समाधी स्थितीमध्ये जाईल तेव्हा देहभाव जाईल, पण समाधी स्थितीतून तो जेव्हा खाली येतो आणि व्यवहार करतो तेव्हा त्याला एक देह असतो, एक मन असतं. त्यांच्या मनाला देखील त्रास होतो. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी कल्याण करी राम राया, असं समर्थ म्हणाले. आता संत आहेत आणि तळमळ कशी होती आहे, ते आत्मौपम्य भावाने सर्वत्र पाहतात, तरी देखील त्यांना माहीत असतं की मी जसा पूर्ण तसे तत्वतः हेही पूर्ण आहे, पण यांना हे कळत नाहीये ना, ते कळावं म्हणून तळमळ निर्माण होते. तसं त्यांना प्रतीतीला यावं म्हणून कळवळा वाटतो. म्हणून ते दुसऱ्याच्या सुखाशी आणि दुःखाशी जणू स्वतःच सुख आणि दुःख आहे अशा भावनेनी एक रूप होतात. जे जगेचे जुनाट सोयरिक अशा अशा भावानी ते एक रूप होतात. ते कोणाच्याही आनंदात समरस होतात, कोणाच्याही दुःखामध्ये देखील त्याच्याशी मिळून जातात. मी स्वामीजींचं पाहिलेलं आहे, स्वामीजींकडे गेल्यानंतर तुमची एखादी आनंदाची बातमी असेल तर तुमच्यापेक्षा त्यांच्या मुखावर अधिक आनंद. जर दुःखाची कोणती गोष्ट असेल तर त्यांचा चेहरा करुण होत असे, गंभीर होत असे, जणू ते दुःख ते अनुभवत असत. ज्ञान होणं म्हणजे काही असा डाव नाहीये स्टेनलेस स्टीलचा की जो पिठल्यात घातला काय आणि श्रीखंडात घातला काय, त्या डावाला काही नाही, याला समत्व नाही म्हणत. ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात, ही त्यांची बाह्य स्थिती असते. देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवर त्यांची ही निश्चित स्थिती असते. आणि समोर जोपर्यंत ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीच्या दुःखाबद्दल केवळ करुणाच नव्हे तर त्याचं दुःख दूर करण्याचा देखील ते कसोशीनी प्रयत्न करतात. त्याच्याकरता जे जे करायला लागेल ते करतात. मुख्यतः वैचारिक आधार देतात, विवेक समजावून सांगतात. ते त्याच्या दुःखाशी एकरूप होतात. दुःखाशी घेणं देणं नाही असं आपण असतो, दुसऱ्याच्या तुलनेने परत दुःख शीतळ असतं, पण तसं त्यांचं नसतं. माझा एक मित्र, त्यांनी एका ठिकाणी फ्लॅट बुक केला आणि घेऊन जायचा आई वडील देखील त्याचे, आमच्या मुलांनी फ्लॅट बुक केलाय म्हणून दाखवायला जायचे नातेवाईकांना. तो फ्लॅट पूर्ण होत आला. एकेकाने ताबा घ्यायला सुरुवात केली. एके दिवशी हे असेच कोणाला तरी फ्लॅट दाखवायला गेले तर त्याला कुलूप होतं, बाहेर तोरण वगैरे लागलेलं होतं. हा फ्लॅट त्यांनी चौकशी केली तर ते म्हणाले आम्ही इथं राहतो, मग बिल्डर कडे गेले, ते म्हणे चुकून दोघांना विकला गेला, तुम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करू, आमच्या ज्या स्कीम आहेत तिथं. स्वामींना किती वाईट झालेलं, वाईट वाटलेलं मी पाहिलंय. त्यांना त्या बिल्डरनी फ्लॅट दिला नाही, मध्यमवर्गीय असे आपण आहोत सगळे. कितीतरी जवळपास रक्कम दिलेली असताना त्या बिल्डरकडे निष्कारण खेपा घालायला लागल्या, फ्लॅट मिळाला नाही. पर्यायी इथं देऊ तिथं देऊ, आता ही स्कीम ओपन होईल. स्वामीजींना खूप वाईट वाटलं. ते केवळ असं म्हणाले नाहीत, व्यवहार फार जपून करायला पाहिजे, मग सगळी चौकशी केली, टीका केली नाही, असा संबंध नसल्यासारखे ते बोलले नाहीत. एवढंच नव्हे तर पुन्हा त्यांना त्यांनी मदत देखील केली घर घेण्यासाठी. त्याच्या पत्नीचे दागिने त्यांनी विकायला काढले, परत एकदा फ्लॅट घ्यायचा म्हटल्यावर ते म्हणाले की एकदा सोनं विकलेलं परत येत नाही, असं करू नका. ते सांगताना त्यांचा चेहरा, त्यांचे सगळे हावभाव, जसं आपल्या घरातलं सोनं कुठेतरी विकलं जात आहे असं म्हटल्यावर जे दुःख होईल तसं, असं तिराईत असल्ला नव्हता. पण मग पैसे कसे उभे करायचे? ते म्हणाले मी देतो. किती सोनं आहे काय एकदा वजन करून आणा. वजन करून आणलं, म्हणाले माझ्याकडे त्या ठेवून मी तुम्हाला पैसे देतो. व्यवहारालाही दक्ष होते. ते सोनं ठेवून घेतलं आणि पैसे दिले. अशा करता दरमहा इतके देत जा. व्याजाची काही कल्पना नव्हती, व्याजाची काही अपेक्षा नव्हती, पण व्यवहारही उत्तम होता. बँकेचं कर्ज काढणं आणि व्याज भरणं तसं नका करू. माझ्याकडे लोक मला देत असतात पैसे, मला तरी काय करायचेत. तुमचे दागिनेही राहतील ठराविक काळाने, तुम्ही हे सगळं मोकळं होऊन जाल याच्यातून. अशा प्रकारे मदत देखील ते देह मन बुद्धीच्या पातळीवर करत असत. मला असं वाटतं आपल्याकडे डॉक्टर दिलीप शेठ येतात, त्यांचं घर बांधायचं होतं तर तेव्हा सिटी इंजिनियर तांबे साहेब होते. त्या तांबे साहेबांना बोलून, त्यांना सांगून, त्याचं सँक्शन घेण्यापासून मला वाटतं त्यांनी मदतही केली, पैसेही घेऊन गेले आणि लवकर काम करा म्हणाले. सद्गुरु शिष्याच्या सुख दुःख बरी वाईट कर्मे ह्याचा किती खोलीपर्यंत विचार करतात, संपूर्ण खोलीपर्यंत, जणू स्वतःचा प्रश्न आहे असा विचार करतात. देह मन बुद्धीच्या पातळीवर देखील समत्वानी वागतात आणि मग ती व्यक्ती समोरून गेल्यानंतर ते त्या व्यक्तीला विसरतात, स्वतःच्या प्रकृतीला विसरतात, झालेल्या संपलेल्या क्षणाला विसरतात. ते स्वरूपांमध्ये निमग्न असतात, ते स्वरूप स्थितीच चिंतन करतात. तो परमात्माच मी आहे अशा भावनेमध्ये, अशा भूमिकेमध्ये ते रममाण होतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सद्गुरूंना शिष्य पूर्णपणे पूर्णच कळतो, पण शिष्याला सद्गुरूंचे अंतरंग कळत नाही म्हणून विचारतो आहे असं म्हटलंय. त्यांना सगळ्यांविषयी कळवळा असतो, सगळे ते आपले असं समजत असतात आणि त्या प्रकारेच सर्वांशी ते व्यवहारही करत असतात. या त्यांच्या बाहेरच्या कृतीमध्ये नभा माझी उडुगणे तैसे लोक असे लोक त्यांच्या अवतीभोवती, आकाशात जसं तारांगण सगळं असावं, अनंत तारकांचा पुंज असावा, तसे लोक त्यांच्या अवतीभोवती जमा होतात. स्वार्थ सोडल्यामुळं असं सगळं होतं. मोठं झाल्यावर भाऊ भावाच्या जवळ राहत नाही, भाऊ भावावर विश्वास ठेवत नाही. आपल्या भावांनी 10,000 रुपये मागितले तर हा कधी परत देईल, देईल की नाही कोण जाणे. अशा प्रकारची मनोवृत्ती असणारी मंडळी आणि संत सद्गुरु यांच्यामध्ये एवढा मोठा फरक असतो. म्हणून बोधाच्या पातळीवर जशी एकरूपता असते तशी प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर देखील त्यांना शक्य ते सगळं करतात. ते सुख दुःखाशी समरस होतात, म्हणजे समरस झाल्यासारखे वाटतात. ज्ञानियाच्या भाषेतून जर बोलायचं झालं तर स्फटिकाचा खडा तांबड्या वेल्वेटवर जर ठेवला तर तो तांबडा दिसतो, निळ्या शार वेल्वेटवर ठेवला तर तो निळा शार दिसतो. त्या स्फटिकाला प्रत्यक्षत तो रंग लागत नाही पण त्या वेळपुरता लागतो. हे जसं असावं तसे ते एका बाजूने अलिप्त असतात, संपूर्ण अलिप्त असतात. पण त्यांची अलिप्तता आणि त्यांची समरसता ही जशी पाहिजे तशी असते. आपण दुसऱ्यांच्या अडचणीच्या वेळेला अलिप्त असतो आणि बाकीच्या वेळेला त्यांच्या आनंदाशी समरस असतो. जिथं त्यांना आपल्याला सगळ्यांना मजा मौज असते तेव्हा समरस असतो. आणि एरवी अडचणी म्हटलं की वा आता काय त्यांचं असं चाललंय, आपण कसं काय त्यांच्या जवळ जायचं, असं असं आपलं असतं. त्याच्या नेमकं उलट त्यांचं वर्तन असतं. अमृत बिंदू ह्या स्वामी माधवनाथांच्या ग्रंथाचे वाचन आपण एका सत्संगात केले होते. त्यात स्वामी माधवनाथांनी असे म्हटले होते की संतांची स्थिती आणि लोकांची एकूण वागणूक ह्या फार फरक पडत गेला की संत काहीतरी कारण होऊन इहलोकींचे वास्तव्य संपवतात. अर्थात ज्याला काही परमेश्वराने सोपविलेले कार्य करायचे असते ते तडीस जाईपर्यंत हे अंतर वाढू न देण्याची खबरदारी संतांना घ्यावी लागते. अशी खबरदारी संत कशा प्रकारे घेतात? कारण संत तर इतरांपेक्षा अति उच्च पातळीवर कायम असतात. मग लोकांच्या पातळीवर येऊन कर्म करत राहणे हे त्यांना कधी कधी फारच त्रासदायक होत असेल ना, असं विचारले. साधनेमध्ये स्वतःच्या शंकांच्या ऐवजी संतांच्या जीवनाच्या उत्सुकतेने विचारलेले प्रश्न गेले काही सत्संगात चाललेत. ज्याचा स्वतःच्या साधनेशी संबंध नाही पण ही क्युरियोसिटी असते, ही उत्सुकता असते आणि याचीही उत्तरं मिळाली पाहिजेत, तशी हरकत काहीच नाहीये. स्वामीजींनी अमृत बिंदू मध्ये म्हटलेलं आहे की संत आणि समाज, संतांचा बोध आणि समाजाची वर्तणूक याच्यात नेहमी फरकच असतो. हे अंतर फार वाढू न देण्याची खबरदारी संत घेतात असं स्वामीजी म्हणतात. म्हणजे काय करतात? म्हणजे असं करतात की आपलं अलौकिकत्व जे आहे ते अलौकिकत्व थोडस बाजूला सारून ते लोकांशी लोकांसारखे मिसळतात. ते जरी तसे मिसळले तरी त्यांच्या पातळीवर ते आहेत तिथंच असतात, लोक देखील जिथं असायचे तिथंच असतात. पण नेहमी मागून येणाऱ्या व्यक्तीला चार पावलं चाललं की हे आलेच असं वाटलं पाहिजे, अशी खबरदारी ते घेतात. अजून चार पावलं टाकलं की त्यांच्यासारखं आपण होऊ शकू, तेही पुढे चार पावलं चालत असतात, असं करत ते पुढे नेत असतात. ते दिसेनासे झाले आणि आपण त्यांच्या मार्गावरून मागून चाललेले आहोत ही स्थिती काही तेवढी चांगली नाही. ते दिसेनासे झाले म्हणजे मैलभर पुढे गेले का 10 मैल पुढे गेले मग नुसत्या चालण्यात कंटाळा येऊ शकेल. तसं संतांनी देह ठेवल्यानंतर साधकाच्या चालण्याचं होतं, ते दिसतच नाहीयेत. आता आपल्याला फक्त त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालायचंय, मग ते जरा कंटाळवाणं होतं. केवळ श्रद्धा चालवते अशा वेळेला व्यक्तीला साधकाला, पण ते देहाने जोपर्यंत असतात तोपर्यंत दुसऱ्याला प्रोत्साहन म्हणून मागून येणाऱ्यांना सोपं आहे असं वाटावं याकरता ते हे अंतर वाढू न देण्याची काळजी घेत असतात. त्यामुळे मागून चालणारेही तेवढ्या उत्साहाने चालू शकतात ना. तरी देखील तेही चालत असल्यामुळं तेही शेवटी अशा एका स्थितीला येतात की आत्महित आणि जगत सुख याच्यामध्ये जगत जसं आहे तसंच आहे असं लक्षात आल्यानंतर ते जगत सुखाय ही गोष्ट थोडी बाजूला सारतात. विवेकानंदांना अगदी शेवटच्या काळात आत्मनो हिताय जगत सुखायच असं जे ब्रीदवाक्य विवेकानंदांचं लक्ष लागत नसे कशामध्ये, ते म्हणू लागले की रामकृष्ण जिथं गेले तिथं मला जायचंय. आता मला याच्यात रमायचं नाहीये. परदेशातून जबरदस्त त्यांनी फंड सांडले, प्रत्येक गुरुबंधूची सोय केली, आश्रम बांधून दिले, कलकत्त्याला झाला, मद्रासला झाला, अनेक ठिकाणी झाले, तिथल्या तिथल्या व्यवस्था होत आहेत असं त्यांनी पाहिलं. आता परत परत युरोपमध्ये जायचं, परत परत या लोकांसाठी म्हणून फंड्स घेऊन यायचे, लोकांना त्याचा उपयोग व्हावा, हे काम किती करणार. पैशाची देखील गोष्ट अशी आहे, संन्याशाला देखील प्रापंचिकाला देखील कधी कधी असते की तो किती आला. आता एका प्रमाणात तो जास्त आल्यानंतर त्याचं काय करायचं हा तसा शिल्लकच राहतो मुद्दा. त्यामुळे आता ते त्यांच्या डोळ्यासमोर नव्हतं, त्यांची प्रकृतीही त्यांना साथ देत नव्हती. अवघ्या 38व्या वर्षी त्यांची प्रकृती अगदी तशी अशक्त झाली. त्यांचा खोकला वर आला, पूर्वीच्या सवयी होत्या त्यांना सिगरेट ओढण्याच्या वगैरे अशा. या सगळ्या अनेक गोष्टींनी डोकं वर काढलं आणि मग त्यांना भगिनी निवेदिता विचारायला गेल्या. त्या म्हणाले की आता तुम्ही बघा आता काय ते, आता मला तुम्ही या कशात घेऊ नका. आता हे अंतर वाढलं, मागून लोक येत आहेत त्यांना आपण घेऊन जायचं हा एक उत्साह प्रत्येकाच्या ठिकाणी असतो, पण तेही व्यक्ती असतात. त्यांचं जसं शरीर थकत, मन आणि शरीर हे कितीही म्हटलं तरी मनाचा व्यक्त भाग शरीर असतो आणि शरीराचा न दिसणारा भाग म्हणजे मन असत. त्यामुळे शरीर थकलं की मग मनालाही असं वाटतं की नको आता, किंवा कधी कधी मनाला वाटतं मग तो शरीराला परावृत्त करतो जसं अनंतरावांनी केलं, तसं घडायला सुरुवात होते. ज्यांनी अगदी लोकांकरता म्हणून राहिले आणि लोकांकरता म्हणूनच कायम लोकांत स्वीकारला अशा संतांना देखील देह विकल झाल्यानंतर अवतीभोवतीची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं जाणवलं. त्याच्यामध्ये समर्थ होते प्राधान्याने. ते जेव्हा आजारी पडले त्यांची तब्येत तेवढी साथ देईनाशी झाली. त्यांना आपण जे 56 इंचाची छाती असं अलीकडे ऐकतो ना, त्यांची होती, त्यांची छाती 56 इंची होती, 6.25 फूट उंची होती, बलदंड देह होता. पण दासबोध आत्माराम अशा सारखे ग्रंथ झाले, 1100 मठ स्थापन केले, 1100 महंत नेमले आणि ते जोपर्यंत समर्थ कार्यरत होते तेव्हा तोपर्यंत जी हुजूर असे होते, पण समर्थ जसे थोडेसे देहाने विकल झाले तसे जवळच्या शिष्यांमध्येही भांडण सुरू झाली, दूरचे द्या सोडून ते तर स्वतंत्रच झाले कालांतराने, त्याच्याकरता ज्या जमिनी मिळाल्या त्या मठाकरता त्या वंश परंपरेने त्या लोकांनी चालवल्या, अजून आहेत। आता मठ नावाचा प्रकार नाही राहिला, शेती करतायत आणि शेतीचं उत्पन्न घरच म्हणून येत आहे। पण त्या काळात असं झालं की समर्थ जसे शरीराने थकले तसे जवळचे शिष्य देखील वेगळं वर्तन करायला लागले, प्रत्येकाला पुढचा काळ स्वतःचा दिसायला लागला की आपण कोणीतरी व्हावं। आता हे अंतर मात्र फार वाढायला लागलं, जे सामान्य लोकांना शिकवताना जे थोडस अंतर ठेवायचं आणि मग लोकांनी यायला प्रेरणा घ्यायची इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यांना शिकवलं आणि जे तयार झाले असं वाटलं, समर्थांनी देह ठेवल्यानंतर तर त्यांच्यात कलह झाला। समर्थांना अक्काबाईंकडे संप्रदाय सोपवायचा होता। दिनकरबुवा गोसावींनी त्याला विरोध केला समर्थांच्या हयातीत। कल्याण स्वामी दुसरीकडे जाऊन राहिले, त्यांना समर्थ म्हणतील ते सगळं मान्य होत, पण त्यांचंही काही चालेनासं झालं। संत देह ठेवतात असं स्वामीजींनी म्हटलंय, फार फरक पडत गेला की हे लोकीचं वास्तव्य संपवतात। खरं म्हणजे त्यांच्या मध्ये जोपर्यंत हिम्मत आणि उमेद असते, जोपर्यंत त्यांचं शरीर चांगलं काम करत असतं, तेव्हाही हे अंतर असतंच। तरी देखील हे अंतर असताना देखील त्यांना या सगळ्यांना बदलण्याची अशी एक मनीषा असते, हे होऊ शकेल असा आशावाद असतो। पण जर लोक आपली चालच सोडत नसतील तर मुळात मगाशी झालेल्या विषयाप्रमाणे हे देह मन बुद्धीच्या पातळीवरचं होतं, ते स्वरूपाच्या ठिकाणी रंगलेले असतात, ते रममान झालेले असतात, पश्चाताप होणं, अपेक्षा भंग होणं, त्यामुळे वाईट वाटणं असं काही होत नाही, या सगळ्या गोष्टी ते सोडून देतात। आता मी जे काही सांगितलं त्याच्यावर तुम्हाला काय जसं जमेल समजेल तसं आता तुमचं जीवन तुम्ही सांभाळा असं म्हणून ते निघून जातात। स्वामीजी देहाने विकल झाल्यानंतर काय घडत होतं हे मी सांगणार नाही, पण स्वामीजी आतल्या खोलीत होते आणि बाहेर दोन भगिनी एकमेकांशी वाद घालत होत्या, त्यांचं एकमेकींशी पटत नव्हतं, तिथं सेवेला येणाऱ्या, आणि मग ते बेल वाजून विचारत असत की काय चाललंय बाहेर। म्हणजे जे आतल्या खोलीत आहेत तर बाहेर बोलणं देखील हळू आवाजात करायला पाहिजे, तर आवाज चढत होते। अशा करता मी बोलणार नाही की त्यामुळं चालणं जे आहे मागून, संतांच्या मागून चालणं, याची प्रेरणा संबंधित व्यक्ती गमावून बसतील, तसं होऊ नये म्हणून हे बोलायचं नाही। पण संत असताना सावधपणाने आपण राहिलो, संतांच्या जर घरी राहायला गेलं तर संसारासारखंच होत, घरचीच एक व्यक्ती असल्यासारखं होत, दूर असलो तर जवळ जायची इच्छा निर्माण होते, जवळ गेलं तर संगत कशी धरायची हे कळत नाही, त्यांच्यापासून शिकायचं काय हे कळत नाही, राग रुसवा बोलणं अबोलणं सगळं चालू होतं, आर्ग्युमेंट चालू होतात. अशा वेळेला जेव्हा शरीर कमजोर होतं तेव्हा व्यक्ती नाद सोडून देते असं होतं, अशा या उद्गारांचा अर्थ आहे. संतांची स्थिती आणि लोकांची एकूण वागणूक यात फार फरक पडत गेला. याचं कारण असं की संत जरी उपदेश करत असले तरी देखील तो उपदेश त्यांच्या तऱ्हेने ते अल्टिमेट सांगत असतात, ऐकणारा पेनल्टिमेट म्हणून ऐकत असतो, कारण त्याची तशी प्रकृती नसते. ज्या प्रकृतीतून संत बोलतात तशी बुद्धी त्यांची नसते, त्यांचं मन तसं नसतं, त्यांचं चित्त तसं नसतं, त्यांच्या ठिकाणी असणारा सत्व रज तम याचं प्रपोर्शन वेगळं असतं. त्यामुळे जे सांगितलं जातं ते डिलिव्हर होतं ते अल्टिमेट असतं, ऐकलं जातं ते अल्टिमेटच्या अलीकडचं ऐकलं जातं ते पेनल्टिमेट असतं. आणि हा घोटाळा कायमच चालू राहतो. याच्यातून कोणीतरी निर्माण होईल या अपेक्षेने ते काम करत असतात. कोणीतरी निर्माण होतो देखील. मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये असंच भगवंतांनी म्हटलंय. त्यांना माहीत असतं कोणीतरी एखाद दुसरा चार जण जर तयार झाले तर पाहायचं, नाही झाले तर भगवंताचं कार्य आहे तो बघून घेईल ना. यांच्या डोक्यावर थोडंच दिलेलं आहे. यांनी सेवा म्हणून करायचंय सद्गुरूंची, बस बाकी काही नाही. त्यामुळे ते अशा कार्यातून ते करतात आणि ते मोकळे असतात, ते लिप्त नसतात. ते अलिप्त असल्यामुळं या सर्व घडामोडींपासून देह मन बुद्धीच्या पातळीवर मात्र ते शेवटपर्यंत याला सांगत राहतात की तो तसा नाहीये. पण त्यांनी याच्याबद्दल तक्रार केलेली असते तरी म्हणतात की हा फार चांगला आहे. त्याला सांगतात की तो तुझ्याबद्दल चांगलं बोलत होता. दुसऱ्याला सांगतात की त्याचं तुझ्याबद्दल फार प्रेम आहे. सगळे त्याच्याविषयी बोलत असतात, कोणाविषयी प्रेम नसतं कोणाला. जसं विनोबा म्हणतात ना, सगळ्या वैष्णवांचं विष्णूंशी पटतं, पण वैष्णवांचं आपापसात पटत नाही. ही अडचण अनादिकालापासून आहे, ती त्यांच्या अवती भोवतीही असते. जाणवली पाहिजे ती सर्व हेची तयाचे अपूर्व असं समर्थांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने ते काम करत असतात आणि असं काम करत असताना त्यांना यश मिळतं. जसे गणेशनाथांना स्वरूपानंद मिळाले, स्वरूपानंदांना स्वामी माधवनाथ मिळाले, बाकीचे असं नसतं पाहायचं कधीही. तेही त्यांच्या प्रवासामध्ये पुढे यशस्वी होणार असतात. त्यांच्यावरही संतांनी काम केलेलंच असतं. म्हणून बाकीच्यांचा प्रयत्न हा टीका करण्यासाठी पात्र नसतो. त्यांचा तो प्रयत्न असतो, त्यांच्या प्रकृतीच्या मर्यादेमध्ये त्यांनी केलेला असतो. पुढच्या जन्मी अधिक मजल मारतील. भगवंत म्हणतात ना, ये यथा माम प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम, मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कोणत्याही कशाही मार्गाने जरी गेला तरी माझ्या पाठोपाठच येतो, माझ्याकडेच येणार असतो, माझच अनुवर्तन करणार असतो. या जन्मातल्या चुका पुढच्या जन्मात सुधारतो. चुका झाल्या म्हणून काही एवढं फार नाही, झाल्या त्या झाल्या. आता जे झाले झाले ते होऊन गेले असं समर्थ म्हणतात. आता तरी आपण शहाणं व्हावं असं पुढच्या जन्मात त्याला, असं करत करत आपलाही प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आपला प्रवास आपण काही अपवाद नाही आहोत. आत्ता आहोत त्याच्यापेक्षा मागच्या जन्मात कधी कदापि अधिक चुका केल्या असतील, त्या सुधारून आपण या जन्मात या जन्मात आपण पूर्णच व्हायला पाहिजे खरं म्हणजे, पण नाही झालं समजा तर ते संत परत चांगला देह घेऊन येतात, आपण त्यांच्या बरोबर असतो, ते चारच पावलं अंतर ठेवून चालतात, आपण त्यांच्या मागे चालतो, आपल्या प्रकृतीत ते सुधारणा करतात, एकदा धरला की सोडत नाहीत. म्हणून असं म्हटलं जातं की संत शेवटचा शिष्य मुक्त होईपर्यंत संत त्याच्याकरता येतात. परमात्माच कोणाची तरी नियुक्ती करतो तो येतो आणि तो हे काम पुढे चालवतो तसा हा प्रवास आहे अशी खबरदारी संत कशा प्रकारे घेतात. कारण संत तर इतरांपेक्षा अति उच्च पातळीवर कायम असतात, मग लोकांच्या पातळीवर येऊन कार्य करत राहणे हे त्यांना कधी कधी फारच त्रासदायक होत असेल ना, त्यांच्या ठिकाणी प्रेम भरून वाहत. जस आपल्या वयामध्ये आपण 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या 10 महिन्याच्या वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलाला सांभाळणं हे किती त्रासदायक आहे, पण आईला काही त्रासदायक नाही. मुलं दंगा करत असताना, आरडाओरडा करत असताना, इकडे तिकडे पळत असताना आपलं अजिबात त्यांच्यावर नियंत्रण नाही असं आईच्या लक्षात येत असताना देखील आईला त्याचा त्रास नाही होत, आई त्यांच्याकरताच असते. त्यामुळे तुम्ही संतांच्या त्रास, संतांना किती त्रास होतो असा विचार नका करू. आपण कसं या सगळ्या प्रवासामध्ये आपण कसं संतांच्या जवळ असावं याचा जास्त विचार करा, आईला नसतो त्रास होत. तसंच संतांचं असतं. अजूनही आहेत बरं का असे प्रश्न? संपली आपली वेळ, पण पुढच्या वेळेला घेईन. तसं म्हटलं तर या पातळीवर काय घडत असेल असं हा विचार कधी कधी प्रत्येकाच्या मनात येत असतो. विचारणारे क्वचित कोणीतरी असतात, हे तसे चांगले प्रश्न, डोळे उघडणारे प्रश्न. एकदा असं स्वामीजींना कोणीतरी विचारलं की तुमचं वय आता 65 होऊन गेलं, तुमचे अनुग्रहित किती कमी आहेत? किती सालची गोष्ट? 80, म्हणजे ते 62-63 वर्षांचे होते. त्यांच्या घरी सत्संग चालत असे. कोण तुमच्याकडे येणार, कधी तयार होणार, तुम्ही एका खोलीत इथं काम करताय, तेव्हा काही माया अपार्टमेंट नव्हतं, सत्यसाई निलयन नव्हतं. ते म्हणाले त्याला जसं हवं असेल तसं घडेल, मी माझं काम करणार, मी सांगतो आहे बोध मिळवणं हे ज्याचं त्याचं काम आहे, ज्यांनी त्यांनी करावं, मी त्याच्याकरता संपूर्णपणाने आहे. पण समजा कोणी नाही तयार झाला, असं म्हणाले, नाही तयार झाला, प्रयत्न करणं माझ्या हातात आहे म्हणाले. अशी नोंद होईल की याच्यानंतर हा संप्रदाय पुढे बंद पडला. तो विचार ऐकताना मला दडपल्यासारखं झालं, धक्काच बसला. असा धक्का बसणारे लोक या समूहात देखील असतील, त्यांना असं वाटेल की नाही, गुरु होण्यासाठी नाही पण आत्मज्ञानी होण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, असे इथेही असतील कदाचित. जसं तिथल्या 25-30 लोकांमध्ये, मला तो प्रसंग आठवतो, ते म्हणाले की आम्ही काही डोक्यावर त्याचं ओझं घेऊन फिरत नाही, उपरणं झटकलं की निघाला म्हणाले, असं आमचं आहे, असं तेव्हा म्हणाले. भगवंताची इच्छा असेल तर चालेल, नसेल तर नाही चालणार, ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्याकडे पाहून म्हणाले की काय कसं वाटतं तुम्हाला, तशा प्रकारचं हे आहे असं असल्यामुळं हे कार्य ईश्वरी असेल तर त्याची चिंता ईश्वरच करेल, ईश्वरच योग्य त्या व्यक्तींना पाठवेल. काही व्यक्ती तर अशा असतील की हे अंतर खूप वाढलं म्हणून आता जावं, अंतर वाढलं म्हणून जावं असं संतांना वाटणार नाही, अशा काही व्यक्ती तरी असतील. असं जर झालं तर संतांचं इहलोकीचं वास्तव्य सुखावह होईल. जायचं तर प्रत्येकाला आहे देह सोडून. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि
श्री राम. काही निवेदन आहेत?